محترم مولانا صادق اکرمی ندوی صاحب کا درس حدیث اسلامی افکار میں پیش خدمت ہے۔
بسم اللہ الرحمن الرحیم، الحمد للہ رب العالمین، والصلاة والسلام علی سید المرسلین سیدنا محمد وآلہ وأصحابہ وأزواجہ وأهل بيته وذرياته أجمعين، أما بعد، أستغفر الله أستغفر الله أستغفر الله ربي من كل ذنب وأتوب إليه وأسأله التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر صدق اللہ العظیم. مختصر آیت نماز عبادت میں ذکر عبادت، ان الصلاۃ تنہا عن الفحشاء والمنکر، اکثر آتا ہوں یہ آیت ہے، لیکن جو بہت توجہ ذرا کم رہا تھا، کام آنے آئے تھے جی. ان الصلاۃ، بے شک نماز، تنہا عن الفحشاء والمنکر، فحشاء منکر کو روکو تھا. اللہ تعالیٰ کا بیان کر لو، ایک نوزے چی ایک صفت بیان کر لو، نوزے چی ایک خاصیت بیان کر لو، تیری ایک تاثیر بیان کر لو. نوزے چی تاثیر ہے، کا تاثیر نماز کا کرتا، برائی آپ سے روکو تھا، گندے یعنی فوج کام آپ سے روکو تھا. ہمیں غور کرو، ہم کی نماز جو کنتے ایسے ابھی نماز ادا کرتا ہوں، الحمدللہ اللہ کا شکر ادا کروں گا، جو کنتے ترکان ادا کرتا ہوں، بہرحال نماز سے اللہ ہم کا توفیق دلا دے. لیکن ہم ہجے پر اکتفا کروں، یعنی بس کروں، پوجے کروں بے سوجے ہیں صحیح ہوں. یہ دنیوی اعتباران جو کرتے ہم کا آمدنی سے کریں، امی تے پر اکتفا نے پوجے کروں پھر ہم کا اٹھلے پوجے نہ خواہش رہتا ہے انسان جی مزید جاؤں کا میں جتنے ملتے ہیں کام چلتے ہیں الحمد للہ، لیکن بھی مزید ملنا نہیں کیسے زیادہ جاؤں گا ترقی جاؤں گا. دنیوی ترقی کسی ہمیں چاہتا ہوں، ہمیں دینی ترقی کو چاہوں گا، چاہلان مل جانا اتنا جان چاہوں چاہوں کا چھ پڑھے کوشش کروں. پھر انتے ہی نماز ہمیں کرتا ہوں، لیکن نماز کی تاثیر ہم کا سامنے دیکھے نا، ہے نا، آدھا ان شاء اللہ جاتے لی اللہ ان شاء اللہ اللہ تعالیٰ قبولوں کر دو لو تو مغلو سوال دو، لیکن اللہ جو کہ صفت بیان کہلا تھے نوزے تھی تاثیر بیان کہلا تھے یہ فائدہ سانگا تھے تو فائدہ ہم سے دولت ہمیں دکھو کر دیا. ارے اتنا کہوں جے کون مانا جے کون صحیح مانا تھا نماز کرتا تھا السلام تین کا نماز جو کہ بڑائی آپ سن ارے فوج کام آپ سن روکو تھا جلدی مؤثر چیز اتنا ماتا اگر روکے نہ تیرے تو مطلب کیا بولا، مودی نوزیب تو کھوٹ ہے، مودی نوزیب تو کمی ہے خامی ہے، نماز اصل مانا تھا نماز جاننا، نماز جانا تو نماز نماز جانا تو رہو جان کہتے کئی تیسے سمی ہے نا، مجھے عادتوں بری عادتوں کم چکے نا، ورنہ یہ ناممکن بالکل ناممکن کہ نماز نماز رہو کو جو کون تھے تیر تو برائی وہ باقی رہے سوال پیدا واقعات میں بارہ آئے کلا اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم جی صحابی ایمان اللہ مگ جگن دے جے صحابہ پھڑے صحابہ نہ تے مگ صحابی دل نہ پھڑے گا دے پھڑے تینجی زندگی جگن دے سے عام مانتا پوں زیادہ نہیں پتر ہوتی دنیا کی کون سی خرابی نہ ہوتی تینجے اندر اور خرابی ہوتی ایمان اللہ مگ کایا پلٹ دے انقلاب ہے زندگی ہوتی ती माणसे करत नाही. फरिश्ते झाले, फरिश्ते कोण? फरिश्ता हल्ली उपर गेले तरी दुनिया सगळं शकते. कयामत यांची इन्सानियत सब अल्ला ताला त्या काही मॉडल एक नमुना आमच्या समोर करून पेश केलं. पैनामनु विमिस्तिमा आमन तुंबी फक्त येतात साहबा एक मॉडल झालं आमच्या मिसाल इस्पर्यंत झाले यांची ह्यांचं इमान यांचे आमार यांचं तपवा कोशिश करतो. आता साहबा एक साहबी तर जगून द्यायचे चोरीची आदत होती चोरी ते तर फुलली आदत ती समजा शिकायत झाले ते नाव तुम्हाला चोरी बघत आलो ती नाव अनकरीब तर चोरी असून रोखवलेली होती अनकरीब आयलेच ना जरा एक चीज असं करताना जरा टाइम लागता औषध खाल्ल्याचं नाही का दादा दादा का आमका औषध नाही होमोपॅथीला ते औषधच लागे ना बोललं ते इंजेक्शन मारू का ते इंजेक्शन मारलं पॅन्टोमॉल दुकान तर असं रोखव पडतात सर्वतमॉल जाणार धोको हल्लो हल्लूकच काम करतात आमच्या औषधांना जाणार ते नावाचं काम करतात नावाज सही ढंगान सही तरीका नावाज नावाज कैलान काम करता नातला ना हॅलो चुना छे ती आदत जो कोणती चुकली चुरीची आदत घेतली किसपण चोरी जाओ झूट जपते जाओ रिश्वत बाजी जे कोणते गुन्हा ते इन्सान मुक्तला वाटत त्याचा अलग 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 एक ती एक मुस्तकल मेहनत लोको तरीका असे त्या ज्यादा मौसिक तरीका जो कोण देते आमच्या अकाबीर आणि बुजुर्गांनी सांगता आपली नावं सही करा नावं सही करा नावं शिका पुढे नावं सुन्नतेमध्ये आम्ही करा त्यांनी थोपली मुद्दत देतो मी तासीर आमची नावं त्यांची नावं जमीन आसमान फरक असेल तासीर तर काही शक नाही बघा तुम्ही इन्शाअल्लाह अगर सही नावं सुरू केले सुन्नते मुताबिक पहिले देव ढाचा सही करू शकतो नाव जो जाहिरी जो कोणतं ढांचा असे स्ट्रक्चर जो कोणतं असे तो सही जाऊ का सुनण्याच्या मुताबिक ते मग जू पडतो ना जू फडकत घालता अल्ला त्याला रामात जे कोणते हे चाळीस 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 दिवस गुजरला मग तो माग जगून देता जाता आणि ज्याच्या चढू जो कोणते हे एक शकल नाव बोलले हे पुरं शकल जातं इन्सानी शकल जातं टाकलं छान ते मग रू घालू दे शकल आम्ही पैदा करू का ना शकल कोणती पैदा करू दे आणि त्याने बी स्वातन जगून तरेपण आमका नाव शिकवलं ती सल्लू कमार आई तुम्ही उसरली मी किती नाव करते तुम्ही पलतात पला तिसपणे तुम्ही नावाज करा ते साहबा पल्ले नावाज साहबा पलवून व्यायाम केले तर त्या ती नावं जो कोणते हे आज आमच्याकडून पावली अल्लाच्या निमित्त किती नावाज करतो चुका बोला ते कस मसाईल का मसाईल कोणी घडलं ना आपल्या तर्फे साहबा इकराम जो कोणतो तेरे कान हजरपा स्वादा नाल कोचे पल्ले ते झालं हुजूर स्वादे इशी रुकू करते होते इशी सज्जा करते होते इशी हात धरते होते इशी हात दाखवते होते मातो इशी लावते होते नाव ते इशी घरवते होते तर पल्ले पलवून सांगले एक एक चीज नकल केले तमाम चीज महफूज असे फिकाची किताब होती अहादीसची किताब होती एक चीज चुकून गेलं ना अल्लाचे नबी स्वामी खे पलते होते खे आंगठी किशी अखलते होते सलाम किशी भोवते होते तिलावत किशी करते होते सब चीज महफूज आता फिकी किताबे आमचे आईमे किराम बोलले आम्ही पडले आणि जो कोण ते आपले नावं समन फुले मसला मुताबिक केले त्यांनी आमचे एक नावचे एक ढांचा झाला ते ढांचा झाला आमचे तो रू घालची कशी करू ते रू किशी घालूचे ते मगली ती शिकू असतात ते नावाज अगर नावाज झाली तरी जो कोण त्याचे आमचे मसाईलचं हाल झालो दुनिया आणि आखऱ्याचे दुन्यू शिकू का चल इन्फरादी मसाईल दो इज्तिमाई मसाईल दो तो हल नमाज अस्तईनु बिस्सब्री वस्सलाह आज अफसोस आमची का घरान दुखोवन दिले आम्ही नांवच करता आमची नांवच भांगाची ना कोणाची शिकायत करते समज फुडें मेकूक म्हजी शिकायत बोलला पळय अल्लाह समज फुडें म्हाका सही नांव किती तफी होते कलूचे बावजूद मसाईल चलता सुन्नत फुलान फुलान फुलानाचे नांव करतो लेकीन नांवजीब ते जिकोवन दे जे कोण सलेका राहूंकास जे कोण ते सुकून राहूंकास जे कोण ते संजीदगी राहूंकास नांवजे भितर निके निके माणसात ते दसना अल्ला माफ अल्ला तफे आता रफायदान करतो हा बोलतो किशी आखोल दे रफायदान आज किशी सोडूचे एकच तसं आम्ही जिकोण ते जर्रा हे केलं ओळखला म्हणजे ते आम्ही कोणा सामने उभे वाटेल अल्ला आमकां कोण पळते वाटेल सव्वत जिकोण दे एक तसावर बंदो आमचो कायम जालो तर एक कांय सांगची गरजच ना होच तसावर कायम जाणा आमचो दुनिया आमच्या प्रकल्पाक आयली आणि नाव धराल रेखा उखोवंक जाय आज तेजे आसरा दिवपा पडटा आमकां आमचो कोणतो मस्तो हाल जाणा आणि बुरायो जो कोण बजाय कम जावचे बळते वता माशरा भितर माशरा भितर बुरायो कम जावचे वता बळते वता हाल वाहीत एकच वाहीत फिकर पैदा करूंकास आनी आमची नांवजे आसा आमी तवजो दवरतात आमची जिंदगी जिकोवन तशें नांवजे मुताबीक जाली तरी इनशाअल्ला आजी वळखा अल्ला रब्बुल्लाह आमचे पर हाम केलो आमी कामयाबीची वाट उसली फला आनी फौज आनी कामयाबी जी आमची सब वाट उसली दुनिया आनी आखरती जिकोवन तशें कामयाबी जिकोवन तशें ते म्हाका यकीन हाती जाले ताचो ते हे यादी तवजो दवरता आपली आपली नांवां मी म्हजी नांव जी तवजो करता तुम्ही आपल्या व्यक्तीमध्ये नावच करता म्हणजे नाव सहजाचे इतमनाने भेटचे ना बलके आपले नाव चेक करावचे कोणा सामने दाखवायचे मी अशी नावच करता म्हणजे नाव सी असे का फला साबरकराम तर तिचीच होती ताबईन तर होती आपलं आपली नावच वडिलाकडे सांगून भेटून मी नावच बराबर करता वाटत नाही का मोहिदा जमाना को खाली झाला येतात को मानसे वाटत बस मानताचे भारत महा कलदार घेऊन दे किती पदायली आलिम न फाजूल न दुनियानी कामात मजूर होते फिकीर पैदा आली जमातेत असून माते असून फिकीर पैदा आली आला तालीम याफ्ता माणूस खाद्या फिकीर पैदा झाला म्हणजे कोणते माझा फिकीर पैदा होता तर का करू ते मी नावाज बरा पैसे जाणार एक माणसाकडे गेलो आणि जे कोणते हे बरा पैसे का आपण कुठचे बरा पैसे का कुठे कुठे बरा पैसे का आपण उद्या बरा पैसे का ते परत दाखवता होतं ते मग दाखवलं आम्ही कोणते इस्लाह जातातच ना कमी कोणाच नाही समाजी नाव देत तर कमी राहतो नावची कमीचा अहसास झाला म्हणजे कोणते असे ती सही करूची फिकीर बाका दमस कोण सही केलं होतं माणूस ते मग जे कोणते असे ती नावजेची कवियत आणि लज्जत तर माफू झाली सांगता येऊन जे कोणते आपण इतकी विषयी बोलत एकता आपण नावात बोलून आत्ता ओळखू पडले हे जमानं तू मानले वाटत दुसरं माणूस आमच्या कामची ते कामीची काय मानसे वाटत आपला ओळखू पडलं बोलता नावच बोलला का काम नावजे तर का मजा असे काम नावच किशी करचे काम जे कोणतं सुकून आणि इतमनाने नावच करता आम्ही पण कोशिश करू अल्ला अल्ला सम्मा कोण जे कोणते असे अरे कोणाची मेहनत जाय करणार कोणाची मेहनत जाय करणार मुतमेन लावून बेस्ट आहे अगर इन्शाला इशी केले नावात दुरुस्त करची फिकीर केले तरी इन्शाला अजीज आमची नावां जो कोण आमची तरान बुरायो खतम करतली आणि फहज कामां आमकां रोखतली तर आमची जिंदगी एक साफ सुथरी इमानवाली इमानवालाची जिंदगी एक मोमिनाची जिंदगी जातली इन्शाला अजीज ते शुरू टुकून जो कोण ते बारबा काही मतां येतात नाही संबंध थंय मसा सही करून सुरू कर तेजे मग जो कोण ते नावाचे मसाईल शिकून करून त्याचा आम्ही दुखवून ते त्याच्या अंमलबजावणी कशी करू का हर चीज एक एक रुकून घेऊन का अवसर करूची जल्दबाजी करूची गरज नाही एक एक दिसा एक एक रुकून शिकला कोण म्हणजे 17 हिसाब ते 17 दिवस 17 अर्थान पुरा केलं इन्शा एक हफ्ता पूजे काही काही अर्थान दुखवून ते असे मुस्तरक असेल त्याचं एक हफ्ता पूजे तुम्हाला नाव सही जाऊ शकता अल्ला मका को तुमका को तसे कामं नसेल اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار رب ارحمهما كما ربياني صغيرا رب اغفر وارحمهما أنت خير الراحمين وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا محمد وآله وصحبه أجمعين، آمين برحمتك يا أرحم الراحمين.